नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 3 वर्सांच्या काळात सोलर हायब्रीड फेरीबोट फक्त 3 म्हयने चल्ली, ही फेरीबोट कित्याक हाडली? विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमो हांचो सरकाराक प्रस्न. आमदार प्रवीण आलेकार हांणी शुन्यवराक उच्च माध्यमिकांनी वराकोतार शिकोवपी शिक्षकांच्या भत्त्यात वाढ करची अशी मागणी केल्या. एका सुधारीत सुटसुटीत अशी अटल आसा येवजण सरकार चालीक लायतलो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोंयात बेकायदेशीर तरेन होमस्टे दिवपाचो वेवसाय करप्यांचेर कडक कारवाय जातली अशें आश्वासन पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. आतां पुराय खबरो. गोंयच्या न्हंयांचो अभ्यास केल्यात पळोवणेंत हांगा सोलर हायब्रीड फेरीबोट सेवा सुरू करप समा जायना असो बंदर कप्तान खात्याचो अहवाल आसतना लेगीत न्हंय येरादारी खात्यान सुमार 4 कोटी रुपया खर्च करून परवरी बेटी रुटार ही फेरीबोट कित्याक हाडली असो प्रस्न विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमो हांणी विचारून सरकाराक धारेर धरलो. 3 वर्सांच्या काळात ही फेरीबोट फक्त 3 म्हयने चली, तातूंतय मदीं मदीं मोडिल्ल्या कारणान ह्या फेरीबोटींत प्रवास करपाचें लोकांनी टाळ्ळें. मागीर ती परत दुरुस्ती करून कांय दीस ही फेरीबोट चलयली खरी, मात उपरांत ती तशीच उपयोगी विणा पडून उरली. 6 वर्सांत राज्यांतल्या वेगवेगळ्या फेरीबोटींच्या दुरुस्ती खातीर 35 कोटी रुपया सरकारान खर्च केल्यात. ह्या आदल्यो फेरीबोटी दुरुस्ती करच्या परस ताच्या बदला नव्यो फेरीबोटी सरकारान घेतल्यार त्यो फायद्याक आशिल्ल्यो अशें युरी आलेमो हांणी म्हळें. ह्यावर अंतर्गत जलमार्ग मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सध्या राज्यात 32 फेरीबोटी आसात. ह्यो फेरीबोटी 18-18 वरां चलतात, ताका लागून तांची दुरुस्ती करप गरजेचें आसता, ताका खर्च येताच. सध्या ज्यो फेरीबोटी चलतात त्यो 15 ते 20 वर्सां पयलीं घेतिल्ल्यो अशी माहिती दिली. सोलर फेरीबोट दुरुस्त करपाक बेगीनूच कंत्राट काडटले, ताचे उपरांत ह्या फेरीबोटीचो उपेग करतले अशी माहिती ह्यावेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिली. उत्तर गोंयातल्या कुजिरा शाळा संकुला प्रमाण दक्षिण गोंयात सरकार संकुल उभारतले. हे खातीर मडगांवां प्रायम जाग्यार सरकारान 1,00,000 चौखण मीटर सुवात घेतल्या. 3 म्हयन्याच्या काळा भितर मडगांवच्या पात्र शिक्षणीक संस्थांक सरकार प्लॉट दितले अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सभाघराक दिली. आमदार प्रवीण आलेकार हांणी शुन्यवराक उच्च माध्यमीक शाळांनी वडाकोतार शिकोवपाच्या शिक्षकांच्या भत्त्यात वाढ करची, सध्याक हो भत्तो 400 रुपया आसा तो भत्तो 650 रुपया करचो अशी मागणी केल्या.
Increase in remuneration of lecture-based teachers in government high secondary school. I would like to mention following regarding remuneration for lecture-based teachers is rupees 400 per lecture, whereas college section teachers getting rupees 750 per lecture. Request government to increase remuneration to at least rupees 650 per lecture, considering to crushes academy role without the benefit of service continuity, job security or promotion opportunity, government should give temporary status of lecture basis teacher.
राष्ट्रीय शिक्षण धोरण चालीक लायल्या उपरांत शिकोवपाचे तास वाडल्यात, हाका लागून विद्यार्थ्यांचेर ताण येता, ताका लागून सरकारान शिकवणीचे तास उणे करचे अशी मागणी आमदार कार्लोस फरेरा हांणी केली. जाल्यार सद्याक शिकवणीचे तास फक्त शिकोवपा खातीरूच न्हय जाल्यार हेर शिक्षणीक बाबीं खातीर लेगीत वापरतात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी सभाघराक दिली. राज्यात बऱ्योचश्यो सरकारी मुळाव्यो कोंकणी वा मराठी शिकोवपी शाळा बंद पडल्यात अशें आमदार विजय सरदेसाय हांणी सभाघराच्या नदरेक काडून दिले. अशा जाग्यांचेर संबंधित लोकप्रतिनिधींनी ह्या भाशांनी शिक्षण घेवपी कमीत कमी 20 तरी विद्यार्थी आसता हे दाखोवन दिल्या. तशे उपरांत अश्यो बंद पडिल्ल्यो शाळा सुरू करता अशें आश्वासन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिले. अटल आश्रय येवजणेंत सुदारणा करून ही येवजण सर्वसामान्यांक उपलब्ध करून दिवपाच्या फाटभुंयेर सरकार काम करतलो. समाज कल्याण खातें, ग्रामीण उदरगत खातें तशेंच गृहनिर्माण महामंडळाक घेवन एक सुधारीत सुटसुटीत अशी अटल आश्रय येवजण सरकार चालीक लायतलो अशें आश्वासन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सभाघराक दिले. गोंय सरकाराची अटल आश्रय येवजणेचो लाव घेवपाक कागदपत्रांची जी प्रक्रिया आसा ती किचकट आसा. अटल आश्रय येवजणेचो लाव घेवपी मनीस हो आर्थिकरित्या घर बांदपाक सक्षम ना म्हूण ताचे खातीर ही येवजण तयार केल्या. मात किचकट प्रक्रियेक लागून बऱ्याचशा नागरिकांक ह्या येवजणेचो लाव घेवपाक मेळना अशें आमदार निलेश काब्राल हांणी लक्षवेधी सुचनेत सरकाराचे नदरेक काडून दिले. सरकारान ह्या येवजणेचे पयशे लावार्थ्यांक दिवचे परस अशी घरां बांदपाक कंत्राटदार नेमून सरकारान थेट घरांच अशा लावार्थ्यांक बांदून दिवची अशी सुचोवणी ह्या वेळार आमदार निलेश काब्राल हांणी केली. जाल्यार सभापती रमेश तवडकार हांणी गोंय सरकार सध्या घर बांदपाक तशेंच घराच्या दुरुस्तीक जो निधी दिता तो उणो आसून प्रधानमंत्री आवास येवजण तशेंच गोंय सरकाराची येवजण एकठांय करून लावार्थ्यांक घरां बांदपाच्या निधींत वाड करची अशी सुचोवणी मुखेलमंत्र्यांनी केली. ह्या येवजणेंत सुदारणा करची ह्या मागणेक आमदार एल्टन डिकॉस्टा, गणेश गांवकार, विरेश बोरकार, संकल्प आमोणकार हांणी तेंको दिला. सध्या अटल आसा येवजणे वरवीं गरजू लावार्थ्यांक दिवपी 3 लाख रुपया आनी घराच्या दुरुस्ती खातीर 1.5 लाख रुपया वाडोवपाची गरज आसा अशें मत सभाघराच्या वांगड्यांनी व्यक्त केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोयात बेकायदेशीर तरेन जे होमस्टे दिवपाचो वेवसाय सुरू जाला ताचे आड पर्यटन खात्यान कडक कारवाय करची अशी मागणी आमदार मायकल लोबो हांणी शुन्यवराक केली. अशा बेकायदेशीर होमस्टे खातीर कायदो आनी सुवेवस्था सुरक्षिततायेचो प्रस्न तशेंच भौशीक साधन सुविधांचेर ताण येता. ताका लागून होमस्टे दिवपी कंपन्यांनी वा आस्थापनांनी ताची नोंदणी सरकारा कडेन करची अशी मागणी मायकल लोबो हांणी केली.
इलिगल होमस्टे इन बिल्डिंग एंड अनरजिस्टर्ड होम एंड एस्टेट. द ग्रोइंग कन्सर्न अमंग गोवन्स रिगार्डिंग द इलिगल होमस्टे इन बिल्डिंग एंड अनरजिस्टर्ड होम्स एंड एस्टेट. दिस अनरेग्युलेटेड ऍक्टिव्हिटी इज कॉजिंग एंग्झायटी अमंग रेझिडेंट, रायझिंग कन्सर्न अबाउट सेफ्टी, सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेन. आय अर्ज द गव्हर्नमेंट टू टेक डिसायसिव्ह ऍक्शन टू क्रॅक डाऊन ऑन unauthorized stays, ensure strict enforcement of registration norm and protect the interests of the resident.
रहिवासी इमारतींनी जर बेकायदेशीर होमस्टे कोण दिता असत जाल्यार संबंधित हाऊसिंग सोसायट्यांनी 1364 ह्या नंबराचेर फोन करून कागाळ करची. ही कागाळ आयल्या उपरांत अशी बेकायदेशीरपणा करप्यांचेर कडक कारवाय जातली अशें आश्वासन पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिलें. अशें होमस्टे चडशे करून दिल्लीकार तशेंच कोरोना काळांत ज्या गोंया भायल्या नागरिकांनी गोंयांत येवन सेकंड होम घेतल्यात ते दितात अशी माहिती ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. पर्यटन खाते अशा होमस्टेचेर कडक कारवाय करतले अशी माहिती ह्यावेळार मंत्री रोहन खंवटे हांणी दिली.
कसं बाब मायकल लोबोन जो विषय मांडला तो महत्वाचा असा. आय वुड अर्ज ऑल द सोसायटीज, आमचं 1364 हेल्पलाईन नंबर असा, दे कॅन कॉल एन से की अनरेग्युलेटेड स्टे. एकदा सोसायटीजूच एनओसी दिता तुम्ही ऍक्टिव्हिटी करा, ती असा काय ना ती आमकां खबर नसता. डिपार्टमेंट स्पीकर सर कंटिन्युअसली पंचायत म्युन्सिपॅलिटी कडे उलयत असता. वी आर वर्किंग ऑन क्लोजली विथ द चीफ मिनिस्टर अँड वी विल फाइंड अ सोल्युशन टू इट.
परत परत लायटी वचपी वाठारांतल्या लोकांक वीज खात्यान लुकसाण भरपाय दिवची. आयोगाच्या नेमा प्रमाण अशी लुकसाण भरपाय दिवपाची तजवीज आसा. मागीर परत परत लायट वचपी वाठारांतल्या लोकांक सरकार ह्या नेमा प्रमाण लायट सेवा दिवंक मेळूंक ना म्हणून लुकसाण भरपाय दितली काय ना असो प्रस्न बाणावलीचो आमदार वेंजी वेगश हांणी वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांकां केल्लो. ह्यावेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी राज्यातल्यो वीज खात्याच्यो सुविधा जाग्यार पडल्या उपरांत हो नेम चालीक लावप सारकें जातलें अशें म्हळां. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी मये मतदारसंघातल्या चोडण भागात परत परत लायट वता अशें सभाघराचे नदरेक हाडून दिले. वीज खात्यान हो प्रस्न सुटावो करचो अशी मागणी तांणी विधानसभा कामकाजाच्या प्रस्नोत्तराच्या वराक केलो. वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी ह्या मतदारसंघात 140 कोटी रुपयांपैकी 110 कोटी रुपयांची कामां मंजूर जाल्या. ही कामां जातकच चोडण गावांतल्या लायटीचो प्रस्न सुटावो जातलो अशें तांणी म्हळां. नगरपालिका वा महापालिका वाठारात एकाच घरात रावपी विभक्त कुटुंबाक आता स्वतंत्र घर नंबर मेळपा सयत वीज आनी उदकाची स्वतंत्र जोडणी मेळटली. हे विशींचे परिपत्रक शार उदरगत खात्यान जारी केला. हो निर्णय विकसीत गोंय करपाचे नदरेक पूरक आसा. दर एकल्याक मान सन्मानात जगप शक्य जावचे म्हणून हो निर्णय घेतला अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगले. लग्ना उपरांत कुटुंबाचो जसो विस्तार जाता तसो घरांतल्या मनशांचो आंकडो वाडटा. हाका लागून कांय जाण एकाच घरांत वेगळे रावपाक लागतात. तांकां स्वतंत्र विजेची जोडणी आनी उदकाची जोडणी घेवप आवश्यक थारता. तरी लेगीत घर नंबर वेगळो नाशिल्ल्यान वेगळी उदकाची आनी विजेची जोडणी मेळपाक आडमेळी येतात. महापालिका वा नगरपालिकेन उदक आनी वीज जोडणीच्या एनओसीत 15 दिसांत अर्ज निकालात काडप बंधनकारक आसा अशें ह्या परिपत्रकांत म्हळां. हेर जिल्ल्याकडे जोडणी कशे तरेन जातली असो विचार करून तिसऱ्या जिल्ह्याचे हेडक्वॉटर आनी नाव कितें दिवप ते सरकार थारयतलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी खबराकारांक सांगले.
तिसऱ्या जिल्ह्याचे हेडक्वॉटर सरकार थारयतले. सगळ्यांतर आमी तांकां तिसरो जिल्हो फॉर्म करता आसतना काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा ह्या 4 तालुक्यांक भितर घातल्या. ऑलमोस्ट ताका नाव कितें दिवपाचें, ताका हेडक्वॉटर्स खंय करपाचो, सगळी एकंदर जिल्ह्याचो विचार करून सगळ्या जाणांक कनेक्टिव्हिटीच्या दृश्टीन कशें बरें पडटलें, रोड कनेक्टिव्हिटी कशी आसा आनी सगळ्या लोकांक इजीबल जावपा जाय.
सभापती रमेश चवडकार, आमदार निलेश काब्राल आनी आपूण मुखेलमंत्र्या कडेन तिसरो जिल्हो खंय जावचो हे विशीं उलयले आनी आदिवासी समाजाक मतींत धरून तो करचो असे सुचयले अशें मंत्री सुभाष फळदेसाय हांणी खबराकारांक सांगले.
आमकां तिसरो जिल्हो जालो जर जाय जाल्यार तो फोंडें जावचे परस उपयुक्त खंय जातलो ह्या 4 तालुक्यांचो. म्हणजे एक कारण कितें आसा, एक वेस्टर्न घाट्स आसा, ताचे ज्यो स्किम्स आसात त्यो आमकां डेव्हलप करपाक बरें मेळटले. दुसरी गजाल आसा, आमकां ज्यो ट्रायबल डॉमिनेटेड जे 4 तालुका आसात ते म्हणजे धारबांदोडा, केपें, सांगे आनी काणकोण. ट्रायबल लोकांच्या खातीर डॅव्हलपमेंटा खातीर सरकारा कडेन अनेक योजना आसात आनी त्या योजनेंतल्यान ट्रायबल रिसर्च सेंटर किंवा आमचे कुणबी हँडीक्राफ्ट विलेज हे संकल्पना आमकां मुखार येतात.
धुळेर हांगा खेळ आनी तरणाटी वेव्हार संचालनालयान आयोजित केल्ल्या 17 वर्सां सकयल्या चल्यांच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सर्तीत सेंट झेवियर उच्च माध्यमीक शाळेन सेंट जोझफ हायस्कूल कळंगुटाचेर 7-0 अशी हार घाली. पणजे वेचाय नोंद केल्या त्या प्रमाण गोयात एक्सुरिया सुवातींनी दडकांनी पावस पडूं येता अशें अदमास उक्तायला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 3 वर्सांच्या काळांत सोलर हायब्रीड फेरीबोट फक्त 3 म्हयने चल्ली, ही फेरीबोट कित्याक हाडली? विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमांव हांचो सरकाराक प्रस्न. आमदार प्रवीण आलेकार हांणी शुन्यवराक उच्च माध्यमिकांनी वराकोतार शिकोवपी शिक्षकांच्या भत्त्यांत वाड करची अशी मागणी केल्या. एक सुधारीत सुटसुटीत अशी अटल आसरा येवजण सरकार चालीक लायतलो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोंयांत बेकायदेशीर तरेन होमस्टे दिवपाचो वेवसाय करप्यांचेर कडक कारवाय जातली अशी शिटकावणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.